नमस्कार श्रोत्यांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना? काय करीत आहात? कामामध्ये व्यस्त आहात? गप्पा गोष्टी करीत आहात किंवा झोपण्याच्या तयारीत आहात? मला माहीत नाही. मला एवढं माहीत आहे की आपण सर्व थकलेले आहात आणि आपणाला विसाव्याची गरज आहे. परंतु थोडा वेळ सर्व काही बाजूला सारा आणि आपापल्या रेडिओजवळ येऊन परमेश्वराचे पवित्र वचन ऐका. परमेश्वर आपल्या वचनांच्याद्वारे आमच्याशी बोलतो. तो आपली इच्छा, आपले उद्देश आमच्या समोर जाहीर करतो आणि त्याची हीच इच्छा असते की त्याच्या लोकांनी त्याच्या वचनाप्रमाणे चालावे, त्याची इच्छा जाणून घ्यावी, त्याचे उद्देश जाणून घ्यावेत आणि आपल्या जीवनाला त्याप्रमाणे त्यांनी पुढे चालवावे. आज परमेश्वर आपणाशी बोलणार आहे. मग आपण लहान असा, मोठे असा, वृद्ध असा, तरुण असा, कोठे राहणारे असा, परमेश्वर प्रत्येकाशी ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे बोलतो. म्हणून आपले हृदय त्याच्यासमोर उघडे करा, त्याला आपल्या सर्व गरजा सांगा आणि लक्षपूर्वक त्याचे वचन ऐका. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता सादर करीत आहे एक मधुर गीत.
दी
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला शतशः धन्यवाद देत, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाचा जे जयकार करीत आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. प्रभू, जर तू आमच्यावर कृपादृष्टी केली नसतीस, तू आमच्यावर प्रेम केले नसतेस, तर आज आम्ही कधीच नाश झालो असतो. आमच्यामध्ये असली कुठलीच योग्यता नव्हती की आम्ही ह्या पृथ्वीवर जिवंत राहावे, परंतु प्रभू, तूच हे जीवन आम्हाला दिलेलं आहेस. आज आमच्यातील सर्व उणीवा तुला ठाऊक आहेत. आम्ही कशा प्रकारे विचार करतो, आम्ही काय करतो, आमचं जीवन कशा प्रकारचं आहे हे सर्व तुला माहीत आहे. म्हणून प्रभू, आमची तुझ्याजवळ प्रार्थना आहे की आमच्या जीवनातील सर्व उणीवा, सर्व वाईट गोष्टी तू दूर कर, आम्हाला शुद्ध आणि पवित्र असे विचार दे, शुद्ध आणि पवित्र असं अंतकरण दे. हो दे प्रभू, की आमच्या जीवनाच्या द्वारे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या तुला आवडणाऱ्या आहेत. जे अपराध, ज्या वाईट गोष्टी आमच्याकडून आज घडलेल्या आहेत, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. आमच्यापैकी अनेक लोक आज बिछाण्याला खेळलेले आहेत, आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत. प्रभू, तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि आरोग्य पुरी, प्रत्येकाची तू मदत कर. अनेक विधवा आहेत ज्या भयंकर संकटातून जात आहेत, अनेक अनाथ लेकरे आज संकटात आहेत. प्रभू, तू प्रत्येकाची मदत कर. आजच्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल, आम्हाला दाखव प्रभू की आम्ही कुठे आहोत. सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 9:16 वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की लोकांना जे टोळ असतील त्यांच्या दंशामुळे इतक्या वेदना होतील की ते त्यावेळेला मरण मागतील, परंतु त्यांना मरण प्राप्त होणार नाही. आता मी आपणाकरिता 17:18 वचने वाचत आहे. 9:17-18 वचने. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले, ते असे, त्यास अग्नि, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नि, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नि, धूर व गंधक ह्या तीन पिढ्यांमुळे 1/3 माणसे जीवे मारली गेली. काहींना वाटतं की हे मोठमोठे रणगाडे असतील. त्यांना कसे माहीत की महासंकटाच्या काळात रणगाडे वापरण्यात येतील? आम्ही अशा काळाविषयी बोलत आहोत श्रोतांनो जो भविष्यामध्ये आहे. मला वाटतं आता जे रणगाडे आहेत त्याही पेक्षा अधिक प्रगतीशील आणि आधुनिक असे रणगाडे त्या काळामध्ये असतील. आता ह्यांचे रंग लक्षात घ्या. हे रंग, जसे हे घोडेस्वार नैसर्गिक नाहीत तसे रंग सुद्धा नैसर्गिक नाहीत. अग्नि हा लाल तांबड्या रंगाचा असतो. घोडेस्वार नीळ व गंधक ह्यांची उरस्त्राणे वापरीत नाहीत. तसेच घोड्यांनाही अग्नि, धूर व गंधक ओकणारी तोंडे नसतात. तर हे अनैसर्गिक, विचित्र, राक्षसी, दुष्ट आत्म्यांचे शब्दशः वर्णन आहे. हे दुरात्मे अथांग डोहातून बाहेर येतात व त्या बंधनात ठेवलेल्या चार दूतांच्या नेतृत्वाखाली आपले काम करतात. घोडा हा युद्धाचा प्राणी आहे हे आम्हातील प्रत्येकाला ठाऊक आहे. योबाचे पुस्तक 39:19-25 वचने आम्हाला सांगतात. योबाचे पुस्तक 39:19-25 वचने. घोड्यास बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणाऱ्या आयाळीचे पांघरून तू घालतोस काय? त्यास पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो. तो मैदानात टापा मारितो. तो आपल्या बलाचा अभिमान मिरवितो. तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो. तो भीतीस हसतो व घाबरत नाही. तरवारीपासून मागे हटत नाही. भाता, चमकणारा भाला व बरची ही त्यावर आपटून खणखणतात. तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो. रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो. रणशिंग जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा तो आहा म्हणतो. लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द यांचा वास तो दुरून काढतो. श्रोत्यानो, आता अधोलोक मानवावर आक्रमण करताना आम्हाला आढळत आहे. हे जे प्राणी ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत हे अनैसर्गिक आहेत. ते बहुधा दुष्टात्मे किंवा दुष्टात्म्यांच्याद्वारे नियंत्रित केलेले असावेत. आम्हाला त्यांचे अगदी शब्दशः वर्णन ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकावर लिहिलेल्या पुस्तकात विल्यम आर न्यूवेल हे फार समयोचित टिप्पण करतात. ते म्हणतात, विश्वास ठेवा, मग तुम्हाला क्वचितच एखाद्या सहाय्यक स्पष्टीकरण देणाऱ्या पुस्तकाची गरज पडेल. जे लोक प्रगटीकरणाच्या पुस्तकात येऊन म्हणतात की हे पुस्तक समजण्यास फार कठीण आहे आणि भाषांतर करण्याकरिता अशक्य आहे, ते ह्यावर विश्वास ठेवित नाहीत. जर आपण फक्त विश्वास ठेवाल आणि त्याला वाचाल तर ते फार स्पष्ट आहे. नरकातील अत्यंत दुष्ट शक्ती त्या काळात कार्यरत असतील. ज्या तीन पिढ्या ह्या ठिकाणी उल्लेखण्यात आलेल्या आहेत त्या श्रोत्यानो अक्षरशः आहेत. अग्नी वास्तविक आहे, धूर सुद्धा वास्तविक आहे, गंधक सुद्धा वास्तविक आहे. हेच सदोम व गमोऱ्याच्या नाशाच्या वेळी नेमके घडले. माझा हा विश्वास आहे की महासंकटाच्या काळात हे जग सदोम व गमोरापेक्षाही फार अधिक भयंकर असणार आहे. आज लोक समलिंगी संबंधाविषयी अगदी उघडपणे बोलतात आणि त्याला समाजामध्ये आदर मिळत आहे. आणि आज वर्तमानपत्रामध्ये जिताची खबर आहे ती आहे की वेश्यांना सुद्धा समाजामध्ये कायदेशीर स्थान मिळावे, त्यांना सुद्धा आदर मिळावा. सदोम व गमोऱ्याच्या काळात अशाच प्रकारची जीवनशैली होती. आपल्याला जर असं वाटत असेल की परमेश्वर मानवाला अशा गोष्टींविषयी परवानगी देईल व अनंत काळात त्याला अनैसर्गिक प्राणी म्हणून प्रवेश देईल तर आपण चुकत आहात. परमेश्वर आपल्या वचनामध्ये कधीच बदल करीत नाही. परमेश्वर न बदलणारा आहे. तो काल, आज, सर्व काळ एकसारखा आहे. ज्या गोष्टींविषयी त्याने आपल्या वचनामध्ये मनाई केलेली आहे, ज्या गोष्टींचा तो न्याय करणार आहे, ज्या गोष्टींसाठी तो मानवाला दंड देणार आहे, त्या गोष्टी तो कधीच बदलणार नाही. आणि तो कोणत्याही प्रकारे मानवाने चांगले काम केले म्हणून त्याला स्वर्गामध्ये प्रवेश देणार नाही. श्रोत्यानो, परमेश्वराचं वचन जसं आहे तसंच आम्हाला शिकायचं आहे आणि त्याकडे लक्ष लावायचं आहे. मग आजच्या जगात काही का न घडो, आधुनिक विचारांमुळे जगामध्ये जो बदल येत आहे त्यामुळे परमेश्वर बदलणार नाही. परमेश्वर त्या गोष्टींचा न्याय करणार आहे. वचन आम्हाला सांगतं की ह्यावेळी एक तृतीयांश लोक मारल्या जातील. एक तृतीयांश निसर्गावर आधीच परिणाम झालेला आहे, परंतु मानवजातीला अद्यापही तितक्या प्रखरतेने स्पर्श झालेला नसेल. जगाच्या लोकसंख्येत मरणाऱ्यांची संख्या 70 कोटी ते 1 अब्ज एवढी असेल. लक्षात असू द्या की चौथा हिस्सा चौथ्या शिक्क्याच्या वेळी मारल्या गेलेला असेल. आज मानव प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या भाषेपेक्षाही अधिक भीतीदायक भाषा बोलत आहे. मत्तयकृत शुभवर्तमान 24 अध्याय आणि 22 वचन आम्हाला सांगतं, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केल्या जातील. मानव आज संपूर्ण पृथ्वीच्या नाशाची भाषा बोलत आहे, परंतु प्रभू येशूने म्हटले की तो तसे होऊ देणार नाही, कारण निवडलेल्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले असतील. आणि कोणत्याही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु देवाच्या कृपेमुळे बऱ्याच लोकांचा निभाव लागणार आहे. आता आपण 19 वचन वाचूया. 9 अध्याय 19 वचन, कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोके आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करीतात. हे अनैसर्गिक घोडे आहेत जे तोंडाने मारू शकतील. त्यांची शेपटे सापासारखी असतील ज्याद्वारे ते मानव जातीचा नाश करतील. 20 आणि 21 वचने पुढे पहा, त्या पिढांमुळे जे जीवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे भूतांची व ज्यास पाहता ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या रुपयाच्या पितळेच्या दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही, आणि त्यांनी केलेल्या नरहत्या चेटके जारकर्म व चोऱ्या ह्याबद्दलही पश्चाताप केला नाही। श्रोतनो, ह्या ठिकाणी चेटके हा शब्द आलेला आहे। चेटके हा ग्रीक शब्द फेरमॅकिऑन हा आहे, ज्यामधून आमचा फेरमॅसी हा इंग्रजी शब्द निघाला आहे, ज्याचा अर्थ होतो औषधी द्रव्य किंवा गुंगे आणणारे द्रव्य। महासंकटाचा काळ असा असेल की जेव्हा औषधी द्रव्यांच्या उपयोगावर काही नियंत्रण राहणार नाही, न तारलेल्या लोकांच्या जीवनात ही द्रव्ये फार अधिक प्रमाणात कार्य करतील व अनेक उद्देश त्यामुळे सफल होतील। गुंगीच्या द्रव्यामुळे महासंकटाच्या काळात जो न्याय प्रकट होईल तो सहन करण्याकरिता त्यांना मदत मिळेल। मला खात्री वाटते श्रोत्यांनो की अनेक लोक जेव्हा त्यांना तो अनैसर्गिक प्राणी दंश करेल चावेल तेव्हा अशा द्रव्यांचा सहारा घेतील। जरी ते मरणार नाहीत तरी त्यांना ज्या वेदना होतील त्यापासून सुटका मिळविण्याकरिता ते हे द्रव्य घेतील, आणि त्यामुळे महासंकटाच्या काळात टिकून राहण्याकरिता त्यांना मदत प्राप्त होईल। तसेच गुंगीची द्रव्ये किंवा हे औषध त्या काळातील धर्मात फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जाईल। महासंकटाच्या काळात निरंतर गुंगीच्या द्रव्याचे सेवन करणारी संस्कृती व अशा द्रव्यांचे सेवन करणारा धर्म असेल जे आम्ही आज पाहत आहोत ते फारच कमी प्रमाण आहे। लोक त्यांच्या वेदना कमी करणाऱ्या किंवा त्यांना त्या त्रासातून मुक्त करू शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सहारा घेतील। त्यावेळी दारू फार अधिक प्रमाणात घेण्यात येईल आणि लोक अशा प्रकारे आपल्या वेदनांपासून सुटका प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतील। आपणाला असे वाटेल श्रोतानो की त्याने हे आजच्यासाठी लिहिले आहे, परंतु त्याच्या दिवसात अंमली पदार्थांची नशा करणे, मद्य पिऊन झिंगणे, गुंगीचे औषध घेणे, द्रव्य घेणे किंवा दारू घेणे ह्यांची फार मोठी समस्या नव्हती। गुंगीच्या द्रव्यांना आज प्रत्येक आधुनिक खोट्या धर्मांमध्ये उपयोगात आणल्या जात आहे, ज्यात लैंगिक गोष्टींना सुद्धा लोकांना आकर्षित करण्याकरिता उपयोगात आणल्या जात आहे। आम्हाला असे सांगण्यात आले आहे की ते फक्त जादू चेटूक ह्याविषयीच अपराधी नव्हते तर चोऱ्यांविषयीही अपराधी होते। आज ज्या प्रकारे जगात व्यभिचार होत आहे तो आम्हाला चेतावणी देणार आहे, जागृत करणार आहे। लोकांना वाटतं की हे आमच्या स्वतंत्रतेचे सुसंस्कृत समाजाचे चिन्ह आहे आणि त्याचा एक पुरावा आहे, परंतु श्रोत्यांनो असे नाही। आज सुव्यवस्थितपणा समाजात वाढण्याऐवजी गाणे बजावणे ह्यांचा शिरकाव इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की लोकांना वाटतं आम्ही प्रगती करीत आहोत, परंतु मानव प्रगती करीत नाही तर मानव नाशाच्या मार्गावर पुढे आणि पुढे जात आहे। चेटूक जारकर्म चोऱ्या ह्यांना ऊत येणार आहे आणि त्यावर अधिक भर ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। माझा विश्वास आहे की ख्रिस्त विरोधक मानव जातीला स्वतःच्या अधीन करण्यासाठी ह्या तिहोंचा तो उपयोग करील। मानवजात त्या दिवसात फार सहजपणे ह्या सर्व गोष्टींकडे आकर्षिल्या जाईल, आणि आज आम्हाला ह्याचं चिन्ह आढळतं की जी तरुण पिढी आहे ती फार जलद गतीने ह्या सर्व गोष्टींमध्ये रममान होत आहे, ह्या सर्व गोष्टींकडे आकर्षित केल्या जात आहे। गुंगीच्या द्रव्यांचे सेवन केल्यामुळे त्याच्या प्रभावाखाली मानव काहीही स्वीकारण्याकरिता तयार होईल। आज रात्रीच्या क्लबमध्ये जर आपण गेलात तर आपणाला दिसेल की मद्यपान फक्त पैशासाठीच दिल्या जात नाही तर मनोरंजन करणाऱ्या लोकांना स्वीकारार्ह बनविण्यासाठी ते दिल्या जाते। एखादा साधारण गायक किंवा मजाक करणारा व्यक्ती त्याच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात दारूला सामील करेल तर तो फारच लवकर नावाजतो, अनेक लोक त्याचे मित्र बनतात, आणि जर त्यामध्ये दारूच्या सोबत स्त्री सुद्धा असेल आणि इतर मनोरंजन असेल तर मग खूप मोठा समूह त्या व्यक्तीच्या मागे चालू लागतो. पौलाने थेसलनिकाकरस दुसरे पत्र दुसरा अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये लिहिले. थेसलनिकाकरस दुसरे पत्र दुसरा अध्याय 9 आणि 10 वचने. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धराव्याची ती धरली नाही, त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट ह्यांनी मुक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. माझा विश्वास आहे श्रोतनो की मंडळीला या जगातून काढून घेतल्या जाण्यापूर्वी, लोकांतर होण्यापूर्वी संपूर्ण मानवजातीपर्यंत शुभवर्तमान पोहोचेल आणि महासंकटाच्या काळात निश्चितच प्रत्येक जण शुभवर्तमान ऐकेल. जे काही पॉल ह्या ठिकाणी वर्णन करून सांगत आहे ते फक्त त्यांच्यासोबत घडेल ज्यांनी देवाच्या वचनाचा नकार केला. थेसलनिकाकरस दुसरे पत्र दुसरा अध्याय 11 आणि 12 वचनांमध्ये तो म्हणतो, थेसलनिकाकरस दुसरे पत्र दुसरा अध्याय 11 आणि 12 वचने, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. ज्या क्षणी आपण शुभवर्तमान नाकारता व देवासाठी आपले हृदय बंद करता तेव्हा आपण एका मोठ्या खोट्या गोष्टीसाठी तयार होता. ह्यामुळेच आज अनेक जे काही त्यांच्या समोर येते त्यामुळे त्याला आहारी जातात. कोणी म्हटले आहे की जे कशाही साठी उभे राहत नाहीत ते कशाही साठी पडू शकतात. हे अगदी खरे आहे. जे आज देवाच्या वचनासाठी उभे राहत नाहीत, जे आज देवाच्या वचनासाठी खंबीरपणे उभे राहत नाहीत, ते खोट्या संप्रदायांच्या आहारी फार लवकर जातात. मला माहीत नाही श्रोत्यांनो की आपण आपल्या विश्वासामध्ये किती मजबूत आहात. काय आपण थोडेसे संकट येताच, आजार येताच, दुःख येताच एकदम देवापासून दूर जाता, प्रार्थना करणे बंद करता, शास्त्र वाचन बंद करता, किंवा आपला विश्वास देवावर कायम राहतो? स्वतःला हा प्रश्न विचारून पहा. जर आपण फार लवकर विश्वासामध्ये कमजोर पडता, देवापासून दूर जाता, तर आज आपल्याला देवाजवळ येऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. त्याच्याजवळ सामर्थ्य मागा. त्याला म्हणा, प्रभू, लहान लहान गोष्टींमध्ये मी विश्वासात डळमळू लागते, माझ्या अविश्वासाचा पाय कर. अनेक लोक आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या लोकांच्या बरोबर दुःख सोसण्याचा निर्णय घेणाऱ्या मोशेप्रमाणे निर्णय घेत नाहीत. महासंकटाच्या काळातील लोक एका हंगामापुरते का होईना पण पापाची क्षणिक सुखे उराशी कवटाळणेच पसंत करतील आणि यामुळे ते आपल्या अमर आत्म्यांना कायमचे नरकात ढकलतील. आपण कोणत्या समूहात आहात? आज स्वतःचे परीक्षण करा आणि पहा की काय आपण विश्वासामध्ये दृढ आहात किंवा आपण ख्रिस्ताचा नकार करणाऱ्यांमधून आहात. महासंकटाच्या काळात देवाकडे वळण्याऐवजी मनुष्य बंडखोरी करण्याकडेच वळणार आणि देवापासून अधिकच दूर जाणार. मनुष्याला पश्चाताप करू देत नाहीत, तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ देत नाहीत, अशी अनेक पापे त्यावेळी असतील. परंतु आज ही कृपेची वेळ आहे. आपणाजवळ संधी आहे की आपण ह्या सर्व पापांपासून सुटका प्राप्त करून ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त करून घेऊ शकता. ही वेळ, ही संधी कदाचित आपणाला पुन्हा मिळणार नाही. म्हणून सर्व अविश्वास दूर करा, शंका दूर करा आणि ख्रिस्ताकडे या. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. श्रोत्यांनो, वेळ फार थोडा उरलेला आहे आणि लवकरच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेण्याकरिता येणार आहे आणि त्यानंतर ज्या महासंकटाविषयी आपण पाहत आहोत, जो काळ आपण पाहत आहोत, तो सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वी जेव्हा आपणाला संधी मिळत आहे तेव्हा पश्चाताप करा आणि आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.